आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणूस म्हटलं तर सगळे मराठीच आहेत, पण ते वेगळे मराठी माणूस आहेत. पुण्याचा मराठी माणूस, कोल्हापूरचं, सगळे मराठी माणसं वेगळे असतात. सो त्यांचे ऍटिट्यूड टुवर्ड थिंग्स आर ऑल्सो डिफरंट. मुंबईकर्स आर अडिक्टेड टू गर्दी. त्यांना म्हणजे गर्दी नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे असा इनेट हे असतो. काय घेणं देणं आपल्याला त्या अमेरिकेच्या इलेक्शनशी, आपलं काय आयुष्यात फरक पडणार आहे का? नाही ना. आणि मग असं तो ते चावट पण असतो काकांचा, पण ती कमळाबाई मात्र खूप डॅशिंग दिसते. आपला जो फ्लेक्सिबल गुड नेचर्ड स्वभाव आहे, इनेट मराठी स्वभाव आहे, त्याचा गैरफायदा लोक घेतात. पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना, की आपण अशा ऍटिट्यूडने जायला लागलोय की ठीक आहे ना, आपलं काय जातं आता. तर तो डिफॉल्ट फंक्शन झालेलं आहे की आपलं काय जातं, आपण आपलं करू. आपण मराठी लोक सतत कॉम्पिटिशन मध्ये पण असतो, पण आपल्याला असं दाखवायचं पण असतं की नाही आपण एक होतो, एक होतो. आय कीप दिस मराठी काका कॅरेक्टर व्हेरी फ्लेक्सिबल बिकॉज ऍट टाइम्स आय वॉन्ट टू ऑल्सो शो दॅट देर इज सम रिडीमेबल होप इन दिस कॅरेक्टर.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे मराठी काकांना. आता मराठी काका म्हटलं की सगळ्यांना वाटेल कोणीतरी आपले काका असतील जे येऊन सगळ्यांशी बोलतील, बट लेट मी टेल यू, यांचं दुसरं नाव आहे आदित्य ब्रुकेनस्टाईन. ओके, आता ब्र्यू ॲज इन ब्रुईंग ऑफ अल्कोहोल, जे सगळ्यांना माहिती आहे ब्रुकेनस्टाईन. आणि त्यांचं खरं नाव आहे आदित्य काकोडकर. एम आय राईट आदित्य, मराठी काका?
येस,
वेलकम टू द शो.
थँक्यू, थँक्यू सो मच. इनिशियली लोक जेव्हा मला येतात आणि म्हणतात युअर आदित्य ब्रुकेनस्टाईन, म्हटलं हो, मग तुम्ही काय जर्मनीचे वगैरे आहात का वगैरे, तुम्हाला तुमचं आडनाव आहे का ब्रुकेनस्टाईन? म्हटलं नाही बाबा, ते ब्रुकेनस्टाईन माझं आडनाव नाहीये, माझं आडनाव काकोडकर आहे. तर इवन वेन यू इंट्रोड्यूस आय लाईक, आता लोक नक्की मला विचारणार हे जर्मनीचं आहे वाटतं.
नाही नाही, मला ते लक्षात आलं की इट हॅज समथिंग टू डू विथ ब्रुअरी. आणि आय थिंक तू फूड टेक्नॉलॉजिस्ट पण आहेस ना?
येस येस. सो बेसिकली
फूड टेक्नॉलॉजी, आमच्या आज्या पणज्या कधीपासून फूड टेक्नॉलॉजी करतात. तू काय नवीन पदवी काढली असी?
नाही नाही, फूडच टेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी मध्ये जरा फरक आहे. कसं आहे, मी शेफ नाही किंवा मी कुक नाही, मी अनफॉर्च्युनेटली इंजिनियर. पण माझं इंजिनिअरिंगची स्पेशालिटी फूड मध्ये होती. तर बेसिकली आय डिड माय बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्यात एक पोर्शन होता स्पेशलायझेशन, ते मी फूड मध्ये केलं, ज्याच्यात आम्ही फूडचे रिक्वायर्ड केमिकल्स जे असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह किंवा वेगळे प्रोसेसेस जे असतात ते आम्ही त्याच्यावर फोकस केलं. आणि मग त्या इंडस्ट्रीला लागणारं इक्विपमेंट जे लागतं, जे डिझाईन करावं लागतं, ते सगळं आम्ही शिकलो. सो ॲज माय डे जॉब आय एम अ कन्सल्टंट फॉर brands which are manufacturing foods and beverages वगैरे. तसेच whether it is alcohol beverages or non-alcohol beverages, both all kinds of beverages, तर ती basically that entire setup की कोण आलं माझ्याकडे की अरे मला हा प्रोडक्ट मार्केटमध्ये काढायचं आहे, तर त्याची स्केलअप कसं करायचं, त्याचं मास प्रोडक्शन कसं करायचं, मग त्याचं त्याच्यात लागणारे प्रिझर्वेटिव्ह किती डोसेजमध्ये काय कोणते कसे, ते सगळं काम माझं असतं इसेन्शियली. सो मी ऍक्च्युली बनवत नाही फूड,
पण अल्कोहोलिक बेव्हरेजेस मध्ये पण तू करतोस.
हो हो हो, ऑफकोर्स. बिअर्स ही माझी खासियत आहे बेसिकली. हो, सो जेव्हा एंटायर क्राफ्ट बिअर रेव्होल्युशन दॅट इज हॅपन्ड, दॅट इज वेअर आय हॅव हेल्प्ड अ लॉट ऑफ ब्रुअरीज विथ अ लिटल बिट ऑफ कन्सल्टेशन हिअर अँड देअर. आणि इसेन्शियली ब्रुकेनस्टाईन हे नाव पण त्याच्यामुळेच पडलं, म्हणजे हे मी स्वतःला दिलं, कोणी दिलं नाही मला. तर जे मी सेकंड इयर ऑफ कॉलेजला होतो तेव्हा आम्हाला एक सब्जेक्ट होता कॉल्ड इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, आणि त्याच्यात आमचा चॅप्टर नंबर 1 वॉज हाऊ टू मेक बिअर. अँड आय वॉज लाईक, इंजिनिअरिंग मध्ये बिअरशी इंट्रोड्यूस होतात हे ऐकलेलं, पण हे चॅप्टर मध्येच घुसलं डायरेक्ट बिअर. अँड then I not only actually fell in love with beer, but I actually learned that, you know, the beauty of the beer making process and everything, and I absolutely fell in love with that. And then I was like, ki hey, asa far kai kathin vatat nahi banvayla, baghuya. I mean, आहे आपण आपण आधीपासूनच थोडे प्रायोगिक कॅरेक्टर. सो म्हटलं लेट्स एक्सपेरिमेंट, लेट्स सी हाऊ इट कॅन बी डन अँड एव्हरीथिंग. अँड ऍट दॅट टाइम क्राफ्ट बिअर वगैरे काय माहीत नव्हतं आम्हाला, म्हणजे ऐकलं पण नव्हतं, कारण तेव्हा एवढं गुगल आणि हे नव्हतं, म्हणजे इट वॉज नॉट दॅट प्रेव्हिलंट. सो आय वॉज लाईक लेट्स सी, देन मी कुठून कुठून माहिती शोधून काढली आणि मग जुने रेफरन्सेस बुक्स, एवढे आयुष्यात कधी अभ्यासासाठी मेहनत नाही घेतली
बिअर साठी एवढे,
हो हो मग ऑफकोर्स मग रेफरन्सेस बुक्स केले, मग कुठून कुठून ग्रेन्स सोर्स केले, आणि मग माझा पहिला फर्मेंटर म्हणजे लिटरली आम्ही बिस्लेरीचे 20 लिटरचा कॅन असतो ना त्याच्यात हे केलेलं. आणि देन आय रिअलाइज की आय एम बेसिकली एक्सपेरिमेंटिंग विथ बिअर. आणि तेव्हा लाईक इट्स व्हेरी मच लाईक हाऊ डॉक्टर फ्रँकेनस्टाईन क्रिएटेड फ्रँकेनस्टाईन बाय रिप्लेसिंग समवन्स ब्रेन. So, my brain is replaced by beer. So, Brewkenstein. तसंच मी काय 18 वर्षाचं होतो तेव्हा मी ते नाव मला खूप असं अरे कसलं जिनियस नाव आहे वगैरे वाटलेलं, पण देन ते इंटरनेटवर एकदा आपण नाव टाकलं की ते मग लोक ऑटोमॅटिकली फेमस होऊन जातो. आणि मग लोक पण मला म्हणजे आता आजकाल मोर देन आदित्य दे कॉल मी ब्रुकेनस्टाईन, किंवा माझे जवळचे लोक आहेत किंवा मित्रमैत्रिणी वॉट एव्हर ते ब्रुकी किंवा ब्रुक्या वगैरे असंच हाक देते. म्हणजे being marathi obviously brookie is more famous than brookie but so I mean basically brookenstein hai now
but thala. This is so cool. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू अजूनही वय वर्ष 18 या ह्याच्यात राहिलेला आहेस by carrying forward that name okay which is a great thing. अनेकांना जमत नाही ते. दुसरं
असं कदाचित वय झालं तर डिनायल आहे कदाचित
मिड लाईफ क्रायसिस यू मीन ओके. दुसरं असं
आता काय बोलू नाही शकत त्याच्याबद्दल
जे ऐकतायत त्यांना सांगते आताच आदित्यने असे डोळ्यावरून बोट फिरवलेली आहेत आणि आपले अश्रू पुसलेले आहेत. पण दुसरं महत्वाचं असं की लोक इंजिनिअरिंगला जातात आणि त्या स्ट्रेसमुळे ते दारू पितात राईट, पण तू तू दारू बनवायला शिकलास इंजिनिअरिंग
प्युअरली रिसर्च पर्पजेस साठी प्यायलोय आणि आजही रिसर्च पर्पजेस साठी.
एक्झॅक्टली. सो ऍक्च्युली हे ऐकणाऱ्यांमध्ये जे जे यंगस्टर्स असतील दे आर गोइंग टू बी लाईक वाव अब तो इंजिनिअरिंग करना पडेगा बॉस क्योंकि तेरा काम भी ऐसा होगा ना, अभी तू कन्सल्टिंग करता है तो तुझं काम पण असंच असणार की एक ब्रू केलेली हे ट्राय करायची, मग त्याच्यामध्ये त्यांना सजेशन्स द्यायच्या, परत ट्राय करायची दुसरी वगैरे.
सेलिब्रिटी लोक म्हणतात ना आय विल नीदर कन्फर्म नॉट डिनाय
ओके
मी आर बियर वी आर जस्ट गुड फ्रेंड्स
व्हेरी गुड दॅट इज सो बेअरिंगली स्पीकिंग यू
दॅट इज अ पार्ट ऑफ बीइंग अ पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री. म्हणजे नॉट एव्हरी कन्सल्टेशन इज अ बियर कन्सल्टेशन. म्हणजे कधी कधी आम्हाला नको ते म्हणजे कधी कधी शेपूचे कॉकटेल्स वगैरे पण प्यायलोय आम्ही, म्हणजे सो इट इज नॉट ऑल बियर्स अँड वाईन्स अँड स्पिरिट्स. कधी कधी सम एक्सपेरिमेंटल बारटेंडर विल बी लाईक हे ट्राय करके देखो आणि ते पण आम्हाला नाक बंद करून प्यावं लागतं आणि त्याच्यावर रेटिंग द्यावी लागतं.
शेपूचं पाणी रिअली
still water has been used as a cocktail mixer. You will be surprised but when used in the right amount it can be really nice. Otherwise मी शेपूला जवळ पण नाही जात. See, बघ तिथे पण म्हणजे ना I had it only because alcohol was involved.
Right, obviously. That is a main motivation behind a lot of things that, people do. But,
simple as that.
Coming to Brewkya, आणि जो मराठी तुझा कनेक्ट आहे, सो हे मराठी काका कुठून सुचलं तुला, हे मराठी काका असावं आपण असं, म्हणजे तू तर यू सो यंग यु नो आदित्य, मग का काका म्हणजे?
त्याच उत्तर सिंपल आहे, मी पुण्याच आहे.
पुण्यातल्या 3 वर्षाची मुलं पण काका असतात ना.
हो, पुण्यातल्या 3 वर्षाचा मुलगा पण शी माझा आयुष्यभरात मी असं काय बघितलेलं नाही. आयुष्य किती 3, पण असं बोलणार की आम्ही वर्षानुवर्ष हे बघत आलेलो आहे. म्हणजे देर आर एक्झाम्पल्स ऑफ किड सेइंग हे आधीचं पुणे राहिलं नाही वगैरे. अरे तू कितपत पुणे पाहिलेलं आहे, तू काय म्हणतो आधीचं पुणे राहिलेलं
नाही. पुणेकर होणार त्याच्यामध्ये आमच्या वेळी पुणे असं नव्हतं. तुम्हाला बालवाटिके पासून ते वृद्धाश्रमापर्यंत
सगळीकडे म्हणजे इट इज इंजेक्टेड इन आर वेन्स म्हणतात ना, तसंच आहे ते. सो मराठी काका हे कॅरेक्टर बेसिकली इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दी अंकल्स आय हॅव सीन अराउंड वाईल ग्रोईंग अप. म्हणजे मी लहानाचा मोठा एका प्रीडॉमिनेंटली मराठी एरियामध्ये झालो, ऑब्विसली पुणे होतं, सो तेव्हा प्रीडॉमिनेंटली मराठीच होतं, तेव्हा अजून आयटी आलेलं नव्हतं पब्लिक. सो तर जे खडूस काका असतात, जे चिवट काका असतात, जे सारखे चिडलेले असतात, नाहीतर काय काय ओपिनिएटेड असतात, म्हणजे आम्ही क्रिकेट खेळलं तरी त्रास, नाही खेळलं तर काय आजकालची पोरं खेळत पण नाही, ते पण बोलणारे असतात. म्हणजे हिपोक्रेसी म्हणजे त्यांचं आडनाव असायला पाहिजे. तर ते ह्या काकांचं ऑब्झर्व करत 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 म्हणजे आय ग्रू अप आणि आय वेंट टू स्कूल विथ अ प्रिडॉमिनेंटली मराठी क्राऊड अराउंड मी. आणि काका इज नॉट लाईक एन एज रिलेटेड थिंग, काका इज अ मेंटॅलिटी इज व्हॉट आय फेल्ट. कारण माझ्या क्लासमेट्स पण काकांसारखेच वागायचे, म्हणजे ते चिंगूसपणा, चिवटपणा, छोट्या छोट्या गोष्टींवर कटकट आणि हे, तर ते पण ऑब्झर्व करत आलो अँड आय वॉज लाईक अरे वा, डिरेक्ट रिलेशन आहे इसमें. तर ते आय हॅड अ हॅबिट ऑफ कॅरेक्टरायझिंग पीपल अँड एव्हरीथिंग अँड आय ऑलवेज फाउंड हाऊ टू प्रेझेंट इट कॉमिकली. आणि फ्रॉम अ व्हेरी यंग एज आय वॉज इंट्रोड्यूस टू भाई पु ल देशपांडे आणि त्यांचे, म्हणजे वयाच्या 10 वर्षाला मला निवडक पाठ वगैरे होतं तसं. अँड आय वॉज लाईक, मी जेव्हा ते लहानपणी बघितलं आय वॉज लाईक काय, व्हॉट इज दिस ब्रिलियंट ऑब्झर्वेशन स्किल. आणि त्याच्यानंतर आय वॉज लाईक नाही, मी पण आता बघणार हे ऑब्झर्वेशन कसे करतात. अँड दॅट इन्स्पायर्ड ऑन सम लेवल की असं आपण कुठेतरी असं नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे की अरे दिस इज अ टिपिकल ऑब्झर्वेशन तसं असं असं. अँड बट आय नेव्हर फेल्ट लाईक डुईंग इट ॲज अ स्टँड अप फॉर्म ऑर समथिंग लाईक दॅट. आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू बी अ स्टँड अप कॉमेडियन, बट आय वॉज लाईक ठीक आहे, वन्स वी गेट अ प्रॉपर सेट, म्हणजे प्रॉपर सेट झाला आपला कॉमेडीचा, त्याच्यानंतर आपण प्रेझेंट करू ना, असं हाफ हॅझर्डली हाफ हॅझर्डली कशाला प्रेझेंट करायचं. तर मग लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाला आणि आय थिंक विद इन 15 or 20 days इंस्टाग्राम लॉन्च दिस न्यू प्लॅटफॉर्म कॉल रील्स. सो व्हॉट एव्हर ओल्ड मटेरियल आय हॅड रिटन आय वॉज लाईक ओके लेट्स ट्राय इट आउट इन द फॉर्म ऑफ स्किट्स अँड स्केचेस अँड रील्स. अँड द फर्स्ट मराठी काका ॲज सच व्हिडिओ दॅट आय मेड वॉज द इलेक्शन, म्हणजे अमेरिकेचे इलेक्शनचा व्हिडिओ होता. सो इट वॉज लाईक की ह्यांना किती, म्हणजे ह्यांच्या इलेक्शन ना किती दिवस लागतात, ह्यांना वोट मोजणीला एक दिवस, ह्याला तिकडे, आमचं इलेक्शन बघा एका दिवसात वोट मोजणी, दुसऱ्या दिवसाला गव्हर्नमेंट, तिसऱ्या दिवसाला दुसरी गव्हर्नमेंट. सो दॅट पिक्ड अप ट्रॅक्शन. मग त्याच्यानंतर ते टिपिकल जे मराठी काका हे असतं की ॲटिट्यूड टुवर्ड्स अमेरिका, की काय आपल्याला काय घेणं देणं, सो म्हणजे दॅट वॉज लाईक काय घेणं देणं आपल्याला त्या अमेरिकेच्या इलेक्शनशी, आपलं काय आयुष्यात फरक पडणार आहे का, नाही ना. आणि मग असं तो ते चावटपण असतो काकांचा, पण ती कमळाबाई मात्र खूप डॅशिंग दिसते वगैरे. सो दॅट वॉज माय फर्स्ट मराठी काका व्हिडिओ दॅट गॉट अ लॉट ऑफ रिस्पॉन्स अँड देन आय वॉज लाईक ओके मे बी देर इज समथिंग इन दिस कॅरेक्टर अँड देन आय जस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ दॅट कॅरेक्टर अँड देन नाव इसेन्शियली पीपल कम अप टू मी इन पब्लिक अँड से तुम्ही काकाच ना वगैरे, म्हटलं म्हणजे माझ्यापेक्षा मोठी लोक माझ्याकडे तुम्ही ते काका ना, म्हटलं हो तुम्ही काका, तुम्ही कसला काका.
म्हणजे दॅट इज अ बिग अलार्म फॉर यू हा आदित्य, मोठी लोक तुला येऊन काका म्हणतात, म्हणजे इट इज अन अप्रिसिएशन ऑफकोर्स, त्यांना ते अपील झालेलं आहे. पण मी तुला सांगू, मला तुझा पहिला हे कोणता आवडला होता आणि तेव्हापासून मी तुला फॉलो करते, तू एक केला होतास हे तर काहीच नाही.
दॅट इज द क्विंटेसेन्शियल मराठी स्टेटमेंट ऑफ ऑल टाइम. म्हणजे आपल्याला, म्हणजे आपण मराठी लोक सतत कॉम्पिटिशन मध्ये पण असतो, पण आपल्याला असं दाखवायचं पण असतं की नाही नाही आपण एक आहोत एक आहोत, बट दॅट देर इज ऑलवेज असा एक एलिमेंट ऑफ कॉम्पिटिशन असायलाच पाहिजे. म्हणजे एक कोणात एक छोटं असेल ना, अरे छोटं हे तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा नॅनो छोटं माझं आहे, म्हणजे अरे त्याच्यात पण कॉम्पिटिशन सारखं आहे का. आय थिंक त्या व्हिडिओमध्ये पण मी एक म्हटलंय की जस्ट कोणाला तरी कॅन्सर झाला आणि हे जस्ट किमोथेरपी खूप पेनफुल असते, तर त्याच्यात पण ते एक काका म्हणजे हे तर काहीच नाही, परवा माझा किडनी स्टोन निघाला. ही काय ह्या गोष्टीत पण कॉम्पिटिशन करण्यासारखं काय आहे,
राईट. आणि
from that. And it, this is a conversation that keeps on happening on the internet, in your real life. म्हणजे फॅमिली फंक्शन्स ला तर आपण ऐकतच असतो हे की आणि म्हणजे फॅमिली फंक्शन म्हणजे लग्नात एस्पेशली जे प्रायमरली द गेस्ट कोण कशासाठी आलेले असतात की मी किती मोठी हे दाखवण्यासाठी, तर त्याच्यात ते हा डायलॉग सर्रास वापरलेलाच जातो. सो आय वॉज लाईक दिस इज बेसिकली हाऊ वी डिफाईन आपली लोक की हे तर काहीच नाही.
राईट. सो आदित्य, बेस्ड ऑन तुझे हे जे सगळे ऑब्झर्वेशन आहेत ना, आता ना माझी फार इच्छा आहे की आपण ना हे मराठी माणसाचे जे हे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. राईट. सो मला सांग की मराठी माणूस आणि व्यायाम यांचं काय नातं आहे असं तुला वाटतं?
बिफोर वी गेट इन टू द टॉपिक, मी मला एक म्हणायचं की मराठी माणूस हा कॉन्सेप्टच एवढा वेरिड आहे. म्हणजे म्हणजे वी कॅन नॉट डिफाईन मराठी माणूस इन वन स्टेट, बिकॉज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणूस म्हटलं तर सगळे मराठीच आहेत, पण ते वेगळे मराठी माणूस आहेत. म्हणजे विदर्भाचा मराठी माणूस आणि कोकणातला मराठी माणूस आणि मुंबईचा मराठी माणूस, पुण्याचा मराठी माणूस, कोल्हापूरचं, सगळे मराठी माणसं वेगळे असतात. सो त्यांचे ऍटिट्यूड टुवर्ड्स थिंग्स आर ऑल्सो डिफरंट, बट समहाऊ देअर इज दॅट वन नाडी दॅट स्टील कनेक्ट्स देम. की तरी देअर इज अन इनेट मराठीनेस अबाउट देम दॅट ऑलवेज कनेक्ट्स देम. सो देअर इज आपण म्हणजे महाराष्ट्र कॅन बी ट्रूली कॉल्ड युनिटी इन अ डायव्हर्सिटी, इवन दो ऑल ऑफ अस स्पीक द सेम लँग्वेज, वी आर स्टील सो डिफरंट. तसं
माझ्या लक्षात आलं की पुणेरी खाक्या, हा मग आमच्या नगरला ना संगमनेरी ढाक ही एक कन्सेप्ट आहे, ओके, किंवा नगर भिंगार ही एक कन्सेप्ट आहे. सो असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कॉन्सेप्ट,
रिजनचा वेगळा आहे. हो हो, म्हणजे पुणेकरांचा मास म्हणायला पाहिजे ऍक्च्युली.
या तूच म्हणतोयस म्हणून बरं आहे, पुण्याचाच माणूस म्हणतोय पुणेकरांचा मास.
पुणेकर पुणेकरांना बोलू शकतात, बाकी कोण पुणेकरांना नाही बोलू शकत,
अजिबात नाही बोलू शकत, ऐकूनच घेत नाहीत पुण्याचे माणसं. बरं, कंटिन्यू, तू म्हणत होतास.
हा, सो आता मग असा एक विषय घेतला ना तर वेगळ्या वेगळ्या झोन्स मधलं वेगळं वेगळं ऍटिट्यूड असतो. आता फॉर एक्झाम्पल पुण्यात व्यायामचं खूप म्हणजे आधीपासूनच ऑब्सेशन, म्हणजे सकाळी 4 वाजता उठून तू वॉकला किंवा रनला किंवा जॉगला किंवा स्विमला किंवा सायकलला गेला नाही तर तू म्हणजे यू डोंट डिझर्व्ह टू लिव्ह वाला ऍटिट्यूड येतं लोकांचं. आणि हे आधीपासूनच आहे, असं नाही आहे की आत्ता वगैरे झालंय बिकॉज आत्ता लोक फिटनेस मध्ये, हे आधीपासून आहे. की म्हणजे लोक म्हणजे 4 वाजता, मीच एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं की 4 वाजता पुण्याच्या शहरा पुण्याच्या रस्त्यांवर फक्त 2 गोष्टी दिसतात, एक म्हणजे भूत आणि दुसरी म्हणजे पुणेकर जे वॉकला निघालेली आहेत. सो कारण इट इज अन ऑब्सेशन आफ्टर अ पॉइंट फॉर पुणेकर, तर त्यांना म्हणजे व्यायाम म्हणजे अरे त्याच्यासारखं काहीच नाही. इन द ऑपोजिट एंड मी मुंबईचा ऍटिट्यूड बघितलाय टुवर्ड्स वर्किंग आउट, विच इज ठीक आहे ना, आपण दिवसभर तसंही हालपेष्ट करतच असतो, मग आता त्याच्यात वरून कुठे व्यायाम.
हे बघ, हे बघ, ह्याच्यामध्ये एक फार तांत्रिक बाब तू लक्षात घे की मुंबईतला माणूस जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा बिल्डिंगमध्ये खाली उतरल्यानंतर बाहेर पडल्यावर रिक्षा मिळण्यासाठीची धडपड, बस पकडण्यासाठीची धडपड, बसमध्ये उभं राहून धक्के खात ट्रेन स्टेशनपर्यंत पोचण्याची धडपड, त्याच्यानंतर ट्रेनमध्ये लटकत लटकत ऑफिसला पोचायची धडपड आणि परत अजून एखादी टॅक्सी किंवा बस पकडून ऑफिसपर्यंत पोचायची धडपड,
ऑफिसला
एवढी धडपड जर पुणेकरांना करायला लावली एक दिवस फक्त, माझ्या मते पुणेकर संपावर जातील.
नाही पण माझं तेच म्हणणं ना, का करायचं, कोणी सांगितलं तुम्हाला?
दिस इज ट्रू. पण पुण्यामध्ये यार तुम्ही लोक कसले लक्की आहात माहितीये का, तुम्ही व्यायाम करायला पण अर्ध्या किलोमीटरवर असतं ते ग्राउंड, तिथे सुद्धा तुम्ही 2-व्हीलरवर जाता.
नाही पण आमच्याकडे ग्राउंड तरी असतं ना.
ए आमच्याकडे पण असतं, हा फक्त ते त्या ग्राउंडवर जायला आम्हाला 1.5 तास प्रवास करावा लागतो.
हा एक्झॅक्टली, तसं माझं तेच म्हणतंय की ऍटिट्यूड ऑफ दिस. आता म्हणजे तुम्ही सातारा कोल्हापूर वगैरे तिकडे बघितलं तर तिकडे म्हणजे व्यायाम
छत्रपती
सगळे छत्रपती म्हणजे कुस्ती सगळे सगळ्यां म्हणजे एव्हरी अदर पर्सन इज अ जिम ओनर सिम्पल एज दॅट नाहीतर ते काय करतात आम्ही पुण्याला घेऊन जिम टाकतो सिम्पल एज दॅट पण त्यांचा म्हणजे त्यांच्याबरोबर वर्कआउट करणं किंवा त्यांच्यावर म्हणजे डेंजर प्रकार आहे म्हणजे ते म्हणजे नॉर्मल हे वगैरे करत नाही म्हणजे धोनी वगैरे घाबरेल त्यांना असे व्यायाम असतात त्यांचे तर त्यांचा अलगच लेवल हे असतो
अरे धोनी
कोकणातला माणूस व्यायाम वगैरे हा कॉन्सेप्ट अजिबात म्हणजे व्हॉट इज व्यायाम म्हणजे आमची सकाळच होते 10 वाजता सर
हे नाही हा असं नाही हा कोकणातले बिचारे त्यांना इतकं वरखाली वरखाली पळावं लागतं की काय करणार
ते बाय डिफॉल्ट आणि एकतर दिवसभर तिकडे एवढी ह्युमिडिटी असते एवढं घाम गाळावं लागतं मग परत जिम मध्ये जाऊन किंवा व्यायाम करायची काय गरज ते बाय डिफॉल्ट
ते मासे आणि भात खातात त्याच्यामुळे दे व्हेरी लीन
हो म्हणजे त्यांचं ऑलरेडी आपण जे एवढे 500-1000 रुपये करून एक डिश घेतो फिश अँड राईस बिकॉज इट इज किटो वगैरे वॉट एव्हर म्हणजे जे मला काही किटो वगैरे माहित नाहीये पण ते असे म्हणजे फॅन्सी डाएट साठी देतो तो त्यांचा डिफॉल्ट आहे तर बाय डिफॉल्ट त्यांना हेल्थ फूडचं हेच आहे म्हणजे सो म्हणजे वेगळ्या वेगळ्या मराठी लोकांचा वेगळ्या वेगळ्या ऍटिट्यूड टुवर्ड्स व्यायाम इज म्हणजे अगेन लाईक आय सेड एनी टॉपिक वी चूज is going to always be like hacha he mat tacha te mat manje there's never going to be a topic where all the marathis are like nahi nahi he asa same attitude towards that very rarely will you find a topic ki tacha var asa ki nahi he saganche tham mat hech ahe vagare
पण इज इट इंटरेस्टिंग की एवढे डायव्हर्सिफाईड ॲटिट्यूड्स आहेत एवढे वेगवेगळे काय म्हणूयात ॲटिट्यूड्स घेऊन मराठी माणसं वेगवेगळ्या भागातली जगत असतात राहत असतात पण तरीही मराठी अस्मिता म्हणलं की सगळं एक होतात
हो ऑब्विसली आय मीन दॅट इज द वन थिंग ती एक गोष्ट आहे ज्याच्यावर सगळे मराठी लोक रिअली बिलीव्ह करतात इज मराठी प्राईड अस्मिता जी आपण म्हणतो की मराठी असल्याचा जो अभिमान आहे तो सगळ्यांनाच आहे की कोणी असं म्हणत नाही की नाही नाही मला लाज वाटते मी मराठी नाही मराठी अभिमान आणि तो असावाच कारण महाराष्ट्र हा आपला स्टेटच असा आहे आणि मराठी लोकांनी तो असा बांधलेला आहे अँड वी हॅव टेकन इट टू अनदर लेवल इवन दो म्हणजे महाराष्ट्र आपण आता ऐकतोच की मुंबई इज द हायएस्ट टॅक्स पेईंग सिटी इन द कंट्री आणि तेवढ्या सुविधा येत नाहीत महाराष्ट्राला लेट्स बी व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट
की
मुंबई पुणे आर ऑलवेज देअर इन द टॉप 4 टॉप 5 पीपल जे मॅक्सिमम कर भरतात पण आपल्याला तेवढे बेनिफिट्स मिळतात का नाही की पण आपला मराठी माणूस असा असा कोपऱ्यात जाऊन रुसून बसलेला असतो की ना मला कोण देतच नाही वगैरे नाही नाही देत ठीक आहे नका देऊ आम्ही आमचं बघतो हा मराठी
पण तुला असं नाही का वाटत कुठेतरी की हे जो आपण मराठी बाणा किंवा मराठी अस्मिता म्हणत होतो ही आणि तो जो इगो आपला सगळ्यांचा आहे की मी मराठी हा कुठेतरी मिसडायरेक्टेड आहे असं नाही वाटत म्हणजे जेव्हा कोणी मराठीमध्ये पाटी नाही लावली की लगेच आपल्याला राग येतो पण महाराष्ट्राचा जो तू म्हणालास की महाराष्ट्र इज वन ऑफ द हायएस्ट टॅक्स पेईंग स्टेट्स हा पण आपल्याला तेवढा वाटा आपल्या डेव्हलपमेंटसाठी नाही मिळाला तर आपण चेताळून म्हणजे चवताळून उठत नाही सो ह्याच्याबद्दल काय वाटतं
त्याचं मेन फंक्शन असं आहे की मराठी माणूस हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी फ्लेक्झिबल माणूस म्हणजे तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये हा एकुलता एक स्टेट आहे जिकडे बाहेरची भरपूर लोक आली हो इनिशियली रेझिस्टन्स होतं पण भरपूर लोकांनी करिअर्स केले आहेत भरपूर लोकांनी धंदे केले आहेत आणि मराठी लोकांनी त्यांना साथ दिली आहे त्याची
आणि
फ्लेक्झिबल होऊन साथ दिलेली आहे तर आपला जो फ्लेक्सिबल गुड नेचर्ड स्वभाव आहे इनेट मराठी स्वभाव आहे त्याचा गैरफायदा लोक घेतात पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना की आपण अशा ऍटिट्यूडने जायला लागलोय की ठीक आहे ना आपलं काय जातं आता तर तो डिफॉल्ट फंक्शन झालेलं आहे की आपलं काय जातं आपण आपलं करू आपलं काय जातं म्हणजे ऍज अ युनिफाईड व्हॉइस आपलं काय जातं आपलं आपण बघू कधी आलंच नाही की नाही आम्ही तुम्हाला कर देतोय यू आर responsible for giving us development हे आपला युनिफाईड फ्रंट कधी झालेलंच नाही आपण आपलं बघू सगळे रिजन्स लाईक आय सेड की मुंबई आपलं आपलं बघते पुणे आपलं आपलं बघते सातारा कोल्हापूर सोलापूर विदर्भ नागपूर नाशिक कोकण सगळे म्हणतात हा आपण आपलं बघू आपण आपलं, पण नाही ना महाराष्ट्र ऍज अ सिंगल युनिट कधीच वरती नाही येणार, की कारण त्याचा गैरफायदा लोक घेतच जाणार. बिकॉज प्रायमरली बेसिक रूल डिवाइड अँड रूलचा जो हे आहे तोच आपल्या ऍटिट्यूडना शिफ्ट करण्यात वापरला जातो फ्रॉम द बिगर पॉवर्स. तर मग ते डायव्हर्सिफिकेशन की नाही हे ब्राह्मणच हे मराठाच आणि हे त्याच, नाही आपण मराठी आपण एक लोक आपण महाराष्ट्रीयन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता म्हणजे दोन पिढी राहणारा माणूस जो युपीवर ज्याचे आजोबा युपीवर आले तीन पिढ्यांपासून तो पण स्वतःला आता म्हणतो मी महाराष्ट्रीयन आहे, आणि आपण ऍज मराठी पीपल म्हणतो हो तो महाराष्ट्रीयनच आहे कारण त्याने महाराष्ट्रापेक्षा दुसरं कोणतं जागा बघितलेलंच नाहीये. सो महाराष्ट्र इज अ मेल्टिंग पॉट अँड वी हॅव युनिफाईड द पीपल अँड वी आर लाईक ठीक आहे ना सब शांती मे रहते, पर वो सब शांती मे रहतेचा गैरफायदा घेतला जातो की आपण आवाज उठवला की नाही शांत आपल्याला शांतता पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली कसं असतं आपण रस्त्यावर झगडत आलो नाही किंवा आपण आपली मागणी नाही केली तर आजकाल काय मिळत नाही तसं झालं.
बरोबर बरोबर.
अनफॉर्च्युनेटली दिस इज द स्टार्क रियालिटी दॅट आपल्या गुड नेचरचा थोडा फायदा घेतला जातो.
आय नो आय नो आय नो. आणि आता मी तुझ्या गुड नेचरचा थोडासा फायदा घेणार आहे आणि थोडस ना वी आय वॉन्ट यू टू गिव्ह युअर सटॅरिकल कमेंट्स ऑन मराठी माणूस आणि हिज ॲटिट्यूड्स टुवर्ड्स बिझनेस.
अरे बापरे दिस इज बिझनेस करावा गुजरात्यांनी मारवाड्यांनी हा जरा ॲटिट्यूड जो होता तो आता बऱ्यापैकी चेंज होत आलेला आहे. सटायरिकल टेक म्हणजे मराठी माणूसने बिझनेस चालू केला तरी फंडिंगसाठी गुजराती आणि मारवाडीकडे आपल्याला व्हीसी मध्ये म्हणून शार्क टँकवर आपल्याला जोशी कुलकर्णी देशपांडे दिसत नाहीत ना
चितळे पण नाही दिसत. सॉरी हा तुझं पुणेरी मन दुखावलं असेल पण सॉरी.
नाही नाही बिलकुल नाही चितेंद्र म्हणजे दे आर हॅपी अगेन लगेच दे आर हॅपी विथ देअर बिझनेस ना
सो व्हेरी मच.
सो मग ते कशाला दुसऱ्या धंद्यात पैसे टाकायचे आपलं चालू आहे ना चांगलं मग काय गरज आहे ते ग्रोवर बीवर लोकांना टाकू दे दुसऱ्यांच्या धंद्यात पैसे.
तसं
आय थिंक इज मराठी माणसाला बिझनेस करायचंय पण फंडिंग उचलणार गुजराती मारवाडी पंजाब यांकडूनच.
बरोबर. चितळ्यांवरून आठवलं मराठी माणूस आणि बाहेरचं जेवण याचं काय नातं आहे असं तुला वाटतं? माझं याच्याबद्दलचं ऑब्झर्वेशन सांगू.
हा बोल ना.
आपण जे मराठी माणसं असतो ना ते आपण घरी खाऊन खाऊन कंटाळा आला ना की आपण बाहेर अशा ठिकाणी जातो जिथे घरच्या सारखं जेवण मिळत.
एक्झॅक्टली. मी बेसिकली बाहेर जाण्याचं पॉइंट मराठी लोकांचं असं असतं की मला फक्त थोडं डिफरंट पाहिजे. मला डिफरंट म्हणजे इन द सेन्स तीच डिश बाकीचे कसे बनवतात हे बघायचं मला नकोय. म्हणजे ही बटर चिकन मी पण बनवू शकते हा डायलॉग आपण भरपूर वेळा आईंकडनं ऐकलंच असणार
की
हे पिझे ह्याच्यापेक्षा चांगले पिझे मी बनवते ह्याच्यावर कशाला 300 रुपये खर्च करायचे काय ती कॉफी तुझी 300 रुपयाची कॉफी घरी
महिन्याभराचं दूध येईल.
सो इन जनरल आर ऍटिट्यूड टुवर्ड्स बाहेरचं जेवण इज की कशाला काय गरज आहे आपण त्याच्यापेक्षा घरीच हे करू. आणि मग ते समजा म्हंटल आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोणत्या तरी वेगळ्या क्विझिनच्या रेस्टॉरंटला पण गेलो ना तर रिझोटो हे म्हणजे वरण भातच ना साधारण चीज टाकलेलं बघ ते इटालियनना थोडं तरी मान द्या. फारसा देत नाही आपण इटालियन लोकांना मान थोडं तरी द्या की रिझोटोला हे वरण भात इन चीज वगैरे म्हटल्यावर कसं होईल
बरिटोला कसं डिफाईन करायचं
भात आणि चपाती एकत्र
रोल केलेले आणि हम्मस.
हम्मस म्हणजे शेंगदाण्याची ओळी चटणी अजून काही नाही. चणे भिजवायचे असते त्याच्यात थोडं तेल टाकायचं मिक्सर मध्ये दोनदा फिरवलं हे काय मी 2 मिनिटात बनवू शकते.
एक्झॅक्टली. आता मी एक डिस्क्रिप्शन सांगते तू ही डिश ओळख की मक्याचे पापड त्रिकोणी आकारात कापून तळले आणि त्याच्यावर राजम्याची उसळ कांदा आणि टोमॅटो भरपूर घालून दिली ह्याला तू काय म्हणशील?
आणि त्याच्यात त्याच्यावर अवोकाडो नावाच्या फ्रूटची चटणी लावली
आपण त्याच्यावर हिरवी चटणी टाकली
असं हिरवी चटणी टाकली कोथिंबीरीची पण चालेल
चालेल
पुदिना नको हा पुदिना आजकाल खूप महाग झालाय ती कोथिंबीरीची चटणी चालेल
कोथिंबीर
मग याला म्हणतात आपलं हे काय ते नाचोज ना वेफर आण ना मी तुला घरी बनवून देते
एक्झॅक्टली एक्झॅक्टली
सो आपण मराठी लोक विल मेक एनी डिश इंटरनॅशनली मेड हे तर काहीच नाही परत स्टार्ट पासून आपण तर हे असं आधीपासूनच करतोय ह्याने फक्त थोडं वेगळं केलेलं
राईट
मिरच्या आणल्या त्यांनी टोमॅटो आणला त्यांनी इंडियात पण
आपण बटाटा टोमॅटो रताळ साबुदाणा
मिरची
कांदा
कोथिंबीर
सगळं
आपल्याकडे फक्त आंबे होते
पण तुला हे माहितीये का आंबे सुद्धा आपल्याकडे बाहेरून आलेले आहेत
नाही आपल्याकडे एक जात होती आंब्यांची दॅट इज वाय आता मी थोडं फूड टेक्नॉलॉजीचं ज्ञान टाकतो मँगोचं लॅटिन नेम मँजिफेरा इंडिका त्याच्यासाठीच आहे कारण त्याचं इंडियन ओरिजिन आहे सो आपल्याकडे एक जात होती मँगो ते लोकांना वाटायचं की मँगो ब्राझील वरून आलेत नाही मँगो इंडियातलेच आहेत सो लाईक आय सेड आंबे इंडियातलेच आहेत पण बाकीचं सगळं बाहेरून आलेलं
पण मग का रे मला सांग एक मराठी माणूस म्हणून ज्या वेळेला तू असे वेगवेगळे कॉकटेल ट्राय करतोस तेव्हा काय वाटतं म्हणजे आंबा घालून कॉकटेल असतं वॉटरमेलन घालून कोकम घालून असतं भरपूर काय काय व्हरायटी असते
आम्ही आम्ही तर कोकमची बिअर पण बनवतो
वाव
म्हणजे देर आर अ लॉट ऑफ ब्रुअरीज
हे बरं आहे म्हणजे ती बिअर पिऊन पित्त नसेल होत
कोणतीही बिअर पिऊन पित्त होतच नाही
असं तुम्हाला
वाटतं पिल्याने पित्त होत
ओके ठीक आहे मला आता सांग तू तू ज्या वेळेला हे बिअर फेस्टिवल्स वगैरे अटेंड करतोस तेव्हा तिथे भयंकर गर्दी असते ना
हो
तुझं काय ऑब्झर्वेशन आहे की मराठी माणूस आणि गर्दी यांचा काय संबंध
अगेन वेगळ्या रिजन्समध्ये वेगळा वेगळा ऍटिट्यूड आहे मुंबईकरांना ती गर्दी आवडते आय टेल यू अ रिझन आहे आता मुंबईकर पुणेकर पुण्यातल्या येतात आणि म्हणतात शी तुम्हाला चालवता येत नाही काय कुठे लेन डिसिप्लिन नाही काय नाही मुंबईला दुपारी रविवारी दुपारी मुंबईमध्ये चालवून दाखवायचं कारण जेव्हा तुमचे लेन्स ओपन अप होतात ना तुमच्या ड्रायव्हर्सना पण कळत नाही की 40 वर गाडी कशी चालवायची
अरे असं झालं ना की आम्ही काय करतो आम्ही नंबर प्लेट बघतो आणि MH 12 आहे म्हणलं की हा मग बरोबर आहे असं म्हणून आम्ही सोडून देतो
जोक तुझ्यावर आहे गाडी माझ्या बाबांची MH 05 ची होती
मग इव्हन दॅट इज नॉट बॉम्बे बाय दी वे MH 2 MH 4 आणि MH 1 इज बॉम्बे
हे बघ ना आता आपण डायव्हर्सिटी इन महाराष्ट्र बोलत होतो तुझं डायव्हर्सिटी इन बॉम्बे पण कळते नाही बट तेच मुंबईकर्स आर अडिक्टेड टू गर्दी त्यांना म्हणजे गर्दी नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे असा इनेट हे असतं
प्रॉब्लेम म्हणजे आम्ही इन्सिक्युअर होतो माहितीये का तुला म्हणजे जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा अर्थात घरी बसायची सवयच नाही ना रे म्हणजे माझी मुलगी 5 वर्षांची आई 70 वर्षांची आणि मी माझं वय नाही सांगणार आहे तर आमच्या याच्यामध्ये
आम्हाला तू अर्ली 20s ची आपण अज्युम करू
अगदी अर्ली 20s ओ माय गॉड तर आमचं घरात बसायची सवयच नाही कोणाला म्हणून ना आम्ही गाडी काढून जायचो बाहेर आणि हे काय 20 मिनिटात आपण अंधेरी होऊन बांद्र्याला पोचलो सुद्धा असं म्हणजे आम्हाला शॉक बसायचं की अरे 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 गाड्याच दिसत नाहीये कर्फ्यू लागलाय की असंच वाटतंय हे ते इतकं मानसिक त्रास झाला आम्हाला त्यावेळेला अरे हो
पण म्हणजे
इन द सेन्स
की येस आय व्हेरी वेल ब्रोक द लॉ ड्यूरिंग द लॉकडाऊन
ऑफकोर्स आय डीड बिकॉज इट वॉज क्रेझी सिटिंग इन द हाऊस एक तर मुंबईतली घरं तुला माहिती आहेत किती मोठी असतात ती
हो हो
त्याच्यामुळे मुंबईच्या घरांमध्ये बसणं
सगळ्यांना प्रायव्हसी मिळते मुंबईतल्या घरांना म्हणजे एक 10x10 तरी प्रायव्हसी मिळते 10x10 इंचांची टाईल म्हणते म्हणजे 10x10 खोली वगैरे
आता दिस इज टू मच बर का
तेच म्हणजे आपण गर्दीबद्दल बोलत होतो पुणेकरांचं एक्झॅक्ट ऑपोजिट पुणेकरांना मॅप्सवर ऑरेंज पण दिसलं ना घरी बसूया चुपचाप, काय गरज नाही खूप ट्रॅफिक.
आणि मुंबईत आम्हाला असं होतं रेड आहे,
मुंबईत ऑरेंज म्हणजे हा फक्त ऑरेंज.
नाही नाही, माझं तर असं होतं की रेड दिसतंय रस्ता आणि ट्रॅफिक मुव्हिंग आहे, ट्रॅफिक मुव्हिंग आहे, हे रेड का दाखवतंय? रेड म्हणजे असं ते आम्हाला अरे दीड दीड तास बसायची सवय ना गाडी.
आणि म्हणजे बाकीच्या रिजन मध्ये पण मी विदर्भला भरपूर फिरायचो व्हेन आय वॉज वर्किंग विथ अ कंपनी, तिकडे गर्दी नावाची गोष्टच नसते. मी लातूरला गेलेलो आणि इट वॉज अ वर्क डे, सो आमचं काम झालं आणि वी वर ट्राईंग टू फाइंड अ रेस्टॉरंट किंवा म्हणजे काहीतरी जेवायला. दोर तिसरं दुकान बार आणि तिकडे मात्र गर्दी, वर्क डे ला दुपारी गर्दी. अरे हे ड्रिंकिंग मध्ये आपल्यापेक्षा वरती पोहोचलेले म्हणजे पुणेकर मुंबईकरांपेक्षा. बट या आय मीन दॅट वॉज द ओनली गर्दी दॅट आय सॉ इन डिफरंट डिस्ट्रिक्ट. कोल्हापूरची गर्दी वेगळी असते. कोल्हापूरची गर्दी प्रायमरीली तुम्हाला सिग्नलवरची जी गर्दी असते ती अशी असते की कोल्हापूरमध्ये सिग्नल कोण फॉलो करतच नाही. म्हणजे हाऊ डेअर,
कोल्हापूरमध्ये आहेत का सिग्नल?
हो म्हणजे नावापुरतं ठेवलेले आहेत, म्हणजे लिगली आय थिंक ठेवावे लागतात. आय थिंक इट्स अ लॉ की चौकात एक असा सिग्नल सारखा दिसणारा एक यंत्र ठेवायला पाहिजे. हा म्हणजे हा म्हणजे कारण बाहेरचे लोक जे गोव्यावर येत असतात त्यांना असं वाटेल नको की अरे त्यांना घाबरेल. हो त्यांना वाटायचं गोव्यातच आहे. हा कारण कारण कोल्हापूरमध्ये दोन गोष्टी नाही आहेत, एक म्हणजे सिग्नल फॉलो करणं आणि दुसरं म्हणजे ब्रेक दाबण्याचा ऍटिट्यूड. म्हणजे रॉयल लोकांना वाटतं की आम्ही ब्रेक दाबायचं कशाला, तुम्ही थांबा. पण प्रॉब्लेम काय, दोन रॉयल लोक आली समोरासमोर तर मग ती जरा वेगळी गोष्ट होते. तर त्यांची गर्दी प्रायमरीली तेव्हाच होते तसे की दोन रॉयल लोक समोरासमोर आले, म्हणजे दोन पांढऱ्या स्कॉर्पिओ समोरासमोर आल्या की काय होतं.
दुसरी एक गोष्ट जी मला खूप जाणवते आणि जी आहे म्हणजे शहरांमध्ये तर आहे की ऍक्सेप्टन्स ऑफ डिफरंट प्रेफरन्सेस ऑफ पीपल. म्हणजे तो ड्रेसिंगचा ऍक्सेप्टन्स असेल, कसे कपडे घालायचे तो असेल, किंवा सेक्शुअल प्रेफरन्सेस असतील किंवा हे. पण ओव्हरऑल एखाद्या मराठी काकाला जर एखादा लेट्स से गे पर्सन, गे बॉय येऊन त्याच्याशी बोलायला लागला तर मराठी काकाची रिॲक्शन काय असेल असं तुला वाटतं?
आता सो आय कीप दिस मराठी काका कॅरेक्टर व्हेरी फ्लेक्सिबल बिकॉज ॲट टाइम्स आय वॉन्ट टू ऑल्सो शो दॅट देर इज सम रिडीमेबल होप इन दिस कॅरेक्टर. इन द सेन्स ही डज नॉट सी एव्हरीथिंग विथ अ चिवट अँगल अँड दिस. इफ ही डज नॉट नो मच अबाउट द LGBTQ कम्युनिटी ही विल स्ट्रेट अप से की मला नाही माहिती की आय लर्न. सो मी आय हॅव स्ट्रगल्ड विथ दिस एक्झॅक्ट सिनेरिओ फॉर वाईल रायटिंग अ स्क्रिप्ट फॉर मराठी काका की माझ्या आयुष्यातली लोक मी जी भेटलेलो आहे फॉर एक्झाम्पल माय फादर माय अंकल्स अँड ऑल इनिशियली दे यूज टू स्ट्रेट ऑफ मेक गे जोक्स की तो असाच आहे आणि ते वॉट एव्हर दे टिपिकल जे हे असायचे हातवारे करून वगैरे. पण नाव दे हॅव रिअलाइज की अरे आय मीन ठीक आहे ना, आय मीन दॅट्स हिज चॉईस वगैरे. आय डिड अ व्हिडिओ रिसेंटली आय मीन राईट बिफोर द दिस वन. इट वॉज लाईक मराठी काका ॲटिट्यूड ऑन व्हॉट्सअप मेसेजेस प्लस मराठी काका ॲटिट्यूड ऑन इन रिअल लाईफ. म्हणजे व्हॉट्सअप मेसेजेसवर ते म्हणजे कॅरेक्टरमध्ये घुसतो मी जरा. ते टिपिकल वेडिंग मॅरेज फॉरवर्ड असतात ना, ते म्हणजे फालतू सारखे असायचे. यु नो हजबंड अँड वाईफ वर टुगेदर अँड वाईफ टेल्स द हजबंड दॅट लेट्स हॅव अ नाईस वीकेंड, सो द हजबंड सेज ओके लेट्स मीट ऑन मंडे. पण इन रिअल लाईफ हे बघ, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ पार्टनर इन लाईफ टिल हाऊ लॉंग यू आर गोइंग टू बी सिंगल तसं. सो दॅट इज दॅट स्विच दॅट हॅपन्स. सो आय मेड दॅट लाईक आय इट वॉज अन ओल्ड व्हिडिओ ऑफ माइंड, आय रिहॅश्ड इट प्रायमरली बिकॉज आता सेम सेक्स मॅरेजवर कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि सो आय डिड अनदर थिंग दॅट नो नो देर आर सम पीपल हू शुड नॉट गेट मॅरिड लाईक इट विल डिस्ट्रॉय द इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज. म्हणजे I showed a bad attitude ki these people should not get married because it destroys the institution of marriage. And that same kaka in the next shot I have shown ki marriage is like Indian toilet. If people who are stuck in want to get out and people who are stuck outside want to get in, that manje tumhi ekat surat मॅरेज इज अ प्युअर इन्स्टिट्यूशन पण म्हणतात आणि दुसऱ्या सुरात मॅरेज इज अ पब्लिक टॉयलेट
टॉयलेट पण म्हणतात. बरोबर.
हा सो ते आहे. बट माझा मराठी काका जो आहे, म्हणजे आय प्लेड दॅट एज अनदर मराठी काका, द कॅरेक्टर दॅट आय वॉन्ट हॅज ऑलवेज काइंड ऑफ हॅड अ व्हेरी सॉफ्ट कॉर्नर्ड फेमिनिस्ट साईड, हॅड अ सॉफ्ट अप्रोच टू अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे इफ आय हॅड टू मेक अ व्हिडिओ अबाउट दिस, की मराठी काका वुड बी, इफ ही वॉन्ट्स टू गेट मॅरिड टू हिज बॉयफ्रेंड अँड शी वॉन्ट्स टू गेट मॅरिड टू हिज गर्लफ्रेंड, हु आर वी टू डिस्टर्ब देम? आपल्या लग्नात काय फरक पडणार आहे का? आपलं लग्न जे आहे चालू आहे, सकाळीच्या दुपारी जेवण रात्री जेवण झोप तेच राहणार आहे ना. मग त्यांना समजा करायचं लग्न तर करू द्या ना, त्यांना पण त्रास भोगू द्या आपल्यासारखे. सो दॅट वुड बी द अँगल आय वुड टेक माय मराठी काका.
अरे पण त्या मराठी काकांचा जर मुलगाच म्हणाला की मी गे आहे आणि मला लग्न करायचंय माझ्या मित्राशी, तर
चांगलं झालं, मला ड्रिंकिंगला कंपनी मिळाली, तू तर काय पित नाही.
बट ऑन अ लाइटर नोट, आता जे झालं ना की त्यांना पण सफर करू दे आपण जसं सफर करतोय तसं, तसं माझं एक ऑब्झर्वेशन आहे की आपले जे मराठी सगळे काका लोक असतात, हां, मग ते वय वर्ष 30 ते वय वर्ष 80, हां, ह्या सगळ्यांचा एक अत्यंत फेवरेट विषय असतो जोक करायचा, आणि तो म्हणजे त्यांची स्वतःची बायको.
ऑफकोर्स, ऑलवेज. पण मी माझ्या बायकोवर केलं ना तर
ते मी समजू शकते. तुझ्या बायकोचे 5 ऍडवाइसेस मी घेतलेले आहेत त्याच्यामुळे.
सो आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये की दॅट शी विल अपियर ओनली वन्स अ मंथ इन माय व्हिडिओज, कारण तिला ती युजली जेव्हा आम्ही कॅमेरा चालवणे करत ना, ती
तुमच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट ड्रॉप केलंय तुम्ही?
अगं म्हणजे कॉन्टेंट कॉन्ट्रॅक्ट ते करावं लागतं ना, आता जेव्हा एकदा कॉन्टेंट मध्ये घुसल्यावर तसं करावं लागतं. त्याच्यात ती ऍक्च्युली आयडियाज खूप मस्त असतात तिच्या, ते रिटर्न आयडियाज वगैरे. आम्ही जेव्हा आय एम वर्किंग ऑन अ स्केच कधी कधी मी अडकतो, लाईक इट इज ॲज स्टुपिड एज अगं ह्याचा मराठी शब्द काय, आणि ती मराठी नाही आहे, ती गुजराती आहे. बट हा, बट ती वाढली आहे पुण्यातच, म्हणजे अभिनव विद्यालय, सो ती लहान म्हणजे मराठीच आहे. तर मी तिला कधी कधी म्हणतो ह्याचा शब्द काय, मग ती म्हणते मला तो नाही आठवते पण मी तुला गुजराती शब्द देते, हा दे, मग गुजराती शब्द, अरे हा सिमिलर आहे, हा हा, मग त्या गुजराती शब्दावर ना मराठी शब्द मिळून जातो तसे. सो व्हेन वी आर रायटिंग डाऊन शी, व्हेन वी आर डुईंग लाईक एन ऑफ कॅमेरा थिंग, शी डॉज ब्रिलियंट डायलॉग डिलिव्हरी. म्हणलं चला आज 5 मिनिटात व्हिडिओ होतो, एकदा कॅमेरा चालू केला ना तर तिची म्हणजे ऍक्टिंग अर्जुन रामपालपेक्षा घाणेरडी असते. सो मग बसा 3-4 टेक्स घेत, म्हणून ती म्हणाली मला ही प्रोसेस आवडत नाही, तू महिन्यात फक्त एकदाच माझ्या बरोबर कॉन्टेंट बनवू शकतो. म्हटलं मग असं मला, आम्ही असं ठरवून घेतो की हे 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 शूट करायचं. सो वन ऑफ माय फेवरेट व्हिडिओज ऑफ हर वॉज वी डिड एन अॅनिव्हर्सरी व्हिडिओ
की 5 टिप्स
फॉर अ हेल्दी मॅरेज, 5 टिप्स फॉर अ हेल्दी मॅरेज अँड एव्हरीथिंग. दॅट व्हिडिओ वॉज कम्प्लिटली हर आयडिया, आय जस्ट टोल्ड हर हाऊ टू एक्झिक्युट इट, आणि तो अख्खा कॉन्टेंट तिनेच डेव्हलप करून घेतलेला. सो आहे तशी आमची बायको पण जिनियस आहे थोडी.
ते झालं तिच्या टिप्स, ते झालं तिच्या 5 टिप्स रे फॉर अ हेल्दी मॅरेज. व्हॉट अबाउट यू, तुझ्या काय 5 टिप्स आहेत फॉर अ हेल्दी मॅरेज?
मेजर टिप एक म्हणजे कधी चिडचिड होताना दिसली तर लगेच जेवण पुढे करायचं.
दॅट इज सो बॅड. ओके,
कधी कोणी किती चिडचिड करत असेल ना, पहिली आणि विचारायचं नाही हा की आर यू हंगरी विचारलं ना, दे हाऊ डू यू ब्लेम द अँगर ऑन माय हंगर, चुपचाप प्लेट समोर ठेवायची, बीट वन फ्रूट किंवा वडापाव किंवा जेवण काही चुपचाप समोर ठेवायची. तुम्हाला मग मॅरेज काउन्सिलरची गरज लागणारच नाही आयुष्यात. दुसरा टिप म्हणजे प्रायमरीली फाइंड अ पार्टनर हू यू कॅन हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ, म्हणजे बीट एनिथिंग अंडर द सन.
हे बघ, एकदा लग्न झाल्यानंतर या आफ्टर थॉटला काही अर्थ नसतो, त्याच्यामुळे लग्न झालेलं आहे असं समज. आणि
लग्न झाल्यानंतर
ऑब्व्हियसली
मग ओ आय थॉट तुम्ही म्हणता ते की लग्न झालं. हो, टिप नंबर 2, टॉवेल सुखायला टाकायला शिका आता, म्हणजे दिस इज इनफ. कारण काय होतंय माहितीये का, लाईक इन द व्हिडिओ त्या आजकाल टॉवेल तुमच्या साईडला ठेवायला लागलेत बेडवर, तर मग आपल्याला चोल्यात झोपावं लागेल ना. सो मग दोन ओले टॉवेल्स असण्यापेक्षा आपण शिकूया जरा टॉवेल सुकायला टाकायला. सो दॅट शुडंट बी अ प्रॉब्लेम.
टिप नंबर 3,
जेव्हा तुम्हाला अलोन टाइम पाहिजे, प्रायमरली द बेस्ट थिंग टू डू इज भांडी घासणे. आय टेल यू हाय, एक यू कॅन यूज द रिझन इट गिव्ज मी मेंटल पीस, काही मिळत नाही, पण ते असे शांतपणे हेडफोन्स लावून काहीतरी करायचे 5 मिनिटं तरी स्वतःहून मिळतात. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असा की भांडी पण घासली जातात, सो शी कांट इवन शाउट टू यू अबाउट इट की ए काय कामच नाही केली घरातली वगैरे. सो वेन यू वॉन्ट अलोन टाइम, हेडफोन्स लावायचे आणि चोर्स करायचे कामाचे.
आणि जी मुलं ऐकतायत त्यांना मी बाईची याच्यातली बाजू सांगते की कधी नव्हे ते काहीतरी करतोय, करू दे असं म्हणून ती तुम्हाला सोडून दिले.
एक्झॅक्टली, सो इट इज अ विन विन इफ यू थिंक अबाउट.
येस येस, टोटली टोटली. चौथी
टिप वुड बी फाइंड अवर फेवरेट अल्कोहोल अँड मेक शुअर ऑन वीकेंड्स बोथ ऑफ यू आर ड्रिंकिंग द सेम थिंग. इट विल हेल्प यू अ लॉट मोर टू अंडरस्टँड इच अदर. नाहीतर कसं होतं माहितीये का, फक्त तुम्ही बसलात की मग एक आपल्याला ना एक घाणेरडा मेन ऍटिट्यूड येतो, ए अगं पापड भास ग, ए अगं शेंगदाणे आणग, ते म्हणजे एकदा कुले टेकले सोफ्यावर ते हलायचे नाहीयेत. एकदा तुम्हाला कंपनी मिळाली ना की कसे तुम्हीच बरोबर टोमॅटो स्लाइस करतात, कांदे आणि काकडी वगैरे स्लाइस करून तिला देणार ना, तुम्हीच तुमच्यातलाच ऍटिट्यूड चेंज होऊन जाईल. यू विल बिकम अ बेटर पर्सन, सिम्पल एज दॅट, ॲज मेन.
गुड.
सो if you think
so, you agree
it,
that men need to become better persons?
Of course. I mean, yes. Which man does not?
Right.
It is evolution in the end.
Right. Fifth
tip and last tip, always make her laugh. Mae apan kiti chikne aslo, kiti he aslo, kadhi tari looks janar ahet, kadhi tari apan mhanje mhatare disnar ahot, teva काहीतरी तिला ह्याच्यासाठी तिला हसवत राहा प्रायमरीली. म्हणजे भले तुम्ही दिवसातनं 100 वेळा तिला जेवलीस का विचारलं नाही तरी चालेल, पण 1-2 स्वतःने बनवलेले जोक्स वगैरे केले ना तर शीड बी अ लॉट मोर हॅपियर. अँड हॅपी वाईफ हॅपी लाईफ इज ॲब्सोल्युटली ट्रू.
सो नाव आता मला खरं सांग, तू कॉमेडीमध्ये याच्यासाठी आलास का?
नाही, ऍक्च्युली मी कॉमेडीमध्ये बायको शोधण्याच्या प्रोसेससाठी आलो नव्हतो, पण प्रायमरली इफ यू लुक ॲट इट दॅट वे, हो लग्न आणि कॉन्टेंट क्रिएशन खूप जवळजवळ झालेलं. आय एम बिगिनिंग टू थिंक दॅट माइट बी द केस, किंवा तिने असं तो
इन्स्पिरेशन बिहाइंड युअर,
हा तिने मेड, हा शी इज बेसिकली मेड दोज मूव्ज हॅपन फॉर मी, की म्हणजे हा असा हसवायला लागला की मे बी आय ॲब्सोल्युटली गिव्ह हर क्रेडिट फॉर इट, बिकॉज म्हणजे आता मी 2 मिनिटं लाजून सांगतो की तिने जेवढं सपोर्ट केलेलं आहे ना, दॅट आय कॅन आय मेक कॉन्टेंट अँड आय कीप पोस्टिंग व्हिडिओज अँड एव्हरीथिंग, बिकॉज शी हॅज ऑल्सो फेस द ब्रंट ऑफ इट, बिकॉज ऑफिसमध्ये सगळे मग काय आज मराठी काका काय करतायत, म्हणजे मग मला काय विचारतात त्यालाच विचारणार वगैरे असं असतं. बट she has absolutely supported me in this journey. There was a time when I wanted to take a break from my job and she was like, yeah, do it, I'll take care of the house and everything. And I wanted to not work only on comedy, there were other things that I wanted to work on, but I wanted to work on myself primarily, म्हणजे मला ते 9-to-5 च्या जॉब मध्ये जमत नव्हतं करायला. And she was the first one to say ki yes, quit your job right now, do something that you like, you're really good at this, tula he aavadta karayla ani तू जेन्युइनली चांगलं काम करतोस, इट्स नॉट मी जस्ट सेइंग बिकॉज मी तुझी बायको आहे, बट यू आर जेन्युइनली गुड ॲट इट, सो कीप ॲट इट. सो इफ हर सपोर्ट वॉज नॉट देअर, आय डोंट थिंक दिस वुड बी हॅपनिंग राईट नाऊ, क्वाईट ऑनेस्टली.
दॅट इज सो स्वीट ऑफ यू की तू एवढ्या प्रामाणिकपणे हे मान्य केलंस. सो आता यू आर सेफ, हा इंटरव्ह्यू तिने ऐकला तरी यू आर सेफ.
मग नाही, मी तर अख्खा इंटरव्ह्यूचा फक्त हा पार्ट तिला पाठवणार.
ठीक आहे, याची आपण रील बनवू. हा मला सांग आदित्य, आता महाराष्ट्रभरातून जी सगळी गुणी मुलं आहेत ना, ती सगळी अमेरिकेला जाऊ घातली आहेत, म्हणजे गेलेलीच आहेत जवळजवळ. आणि आता पुढची पिढी आहे ती, तर माझ्या मते 12वी नंतरच अमेरिकेला जाईल, म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस वगैरे पण नाही इथे करणार असा माझा अंदाज आहे. हा, सो जर अशी सगळी गुणी मुलं मराठी अमेरिकेला निघून गेली तर आपल्या महाराष्ट्राचं काय होईल रे?
जे नेहमी होत आलंय तेच होईल, क्वाईट ऑनेस्टली. जे गुणी मुलं तिथे जातात ते गुगल आणि हे कंपनीजने काढल्यानंतर इथेच येतात ना परत.
सो
आणि मग तिथे इथे येऊन त्यांना कळतं की नाही नाही तिथे कोणाची तरी गुलामी करण्यापेक्षा इथे एक छोटी आयटी कंपनी टाकतो, मग त्या छोट्या आयटी कंपनीमध्ये बाकीची पोरं जातात. सिम्पल, इट इज अ विन विन सिच्युएशन इफ यू आस्क मी.
हो टोटली, मी ह्या दृष्टीने विचारत नव्हता केला अरे. आता फक्त एक शेवटचा प्रश्न, कारण माझा ना मोदक हा अत्यंत आवडीचा विषय आहे. सो मोदकाबद्दल मराठी काकांचं काय मत आहे?
मोदकापेक्षा जगात काय भारी नाहीच आहे. म्हणजे काय, म्हणजे लोकांना लोकांनी भरपूर प्रयत्न केले वेगळे वेगळे हे करायचे. म्हणजे नॉर्थची लोक आपल्या मोदकाला एवढे जेलस झाले की त्यांनी मोमोज का फोमोज ते चालू केले. त्यांना ते मोमोजचा फोमो व्हायला लागला म्हणून त्यांना ते चालू केलं. त्यांना काय जमलं नाही ते, मग त्यांनी त्याच्यात कोबी टाकली प्रयत्न केला नाही जमलं, चिकन टाकलं प्रयत्न केला नाही जमलं. आपला मोदक येतो बाबा, म्हणजे तो असा मोदक प्रार असा चांगला गरमागरम असा मध्ये कापून त्याच्यावर एक लिटर भर तूप टाकून पहिला बाईट घेतल्याशिवाय कोणत्याही मराठी माणसाला ट्रू प्लेजर कधी एक्सपिरियन्स केलंच नसणार इफ दे हॅव नॉट हॅड दिस. सो दॅट इज इक्विव्हॅलंट ऑफ द हायेस्ट फॉर्म ऑफ प्लेजर फॉर अस दॅट हॅव्हिंग दॅट मोदक. सो हा, आता मला मोदक खायची खूप इच्छा झाली.
द गुड थिंग इज तू पुण्यात आहेस, तू लगेच खाली उतर आणि लगेच जा आणि कुठेतरी मोदक मिळतीलच तुला.
आईच्या घराच्या बाजूला दुकान आहे, सो आईला एक फोन करायचा लगेच डंजो.
ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि आता महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मराठी काका सगळ्यांना काय सांगू इच्छितात?
महाराष्ट्र दिनासाठी मराठी काका एकच सांगू इच्छिता की आपण मराठी लोक जे डायनॅमिक आहोत, एवढे कर्तृत्वान आहोत, एवढे कष्ट करणारे आहोत, ते संघटित व्हा. आणि संघटित होऊन महाराष्ट्राला जे डेव्हलपमेंटचा हक्क आहे ते मागा. खूप झालं, खूप ऐकलो की ह्या कम्युनिटी आणि ती कम्युनिटी आणि ही कम्युनिटी आणि रिलिजन बेस्ड किंवा कास्ट बेस्ड डिव्हिजन नकोय. माझ्या तरी मते कोणत्याही मराठी माणसाला ते डिवाइड अँड रूल नकोय. काय मिळतं त्याने? काही मिळत नाही. मराठी असण्याचा तोच एक आहे आपला मराठी हा. आपण एकच स्टेट जेव्हा मराठी म्हणतो त्याला भाषा पण येते आणि ती अख्खी आयडेंटिटी पण आहे लोकांची आणि त्याच्यात रिलिजन कुठेही नाहीये. एक हिंदू पण मराठी, एक मुसलमान पण मराठी, एक ख्रिश्चन पण मराठी आहे, ॲज लॉंग ॲज दे आर मराठी. तर आपण एकत्र होऊन हे करायचं. आता म्हणजे किती वर्ष आपण त्याच हे करणार आहे की ह्याचं हे त्यांच्या कम्युनिटी आणि ह्यांची कम्युनिटी? नाही, एकत्र व्हा आणि एकत्र जे हक्क मागण्याची तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल. तुम्ही इंडिव्हिज्युअली भांडून कधीही मिळणार नाही. तुम्ही कितीही इंडिव्हिज्युअली भांडलात तर कोणीही तुमचं ऐकणार नाही, नाही कुठेही तो संघर्ष.
बरोबर,
एकत्र या, हक्क मागा आणि एकत्र एकमेकांची सहायता किंवा एकमेकांचं चांगलं हे कसं करता येईल हे बघा. तो जुने प्रोवर्ब सोडून द्या की मराठी माणूस खेकडा असतो, त्याला एक वरती गेलेला दुसऱ्याला आवडत नाही वगैरे, ते जुनं झालं. दुसरा खालती खेचतो ते जुनं झालं. ती जुनी पिढी असेल किंवा ते आपल्यावर लादलेले
स्टीरियोटाइप्स असतील,
बाकीच्या लोकांचे स्टीरियोटाइप्स असतील, आपण तसे नाही होत आता. म्हणजे कोणताही मराठी माणूस माझ्या तरी अनुभवात असा नाहीये की कोण चांगला सक्सेसफुल त्याला मराठी बिझनेसमॅन दिसतोय आणि तो नाही मला ह्याला पाडायचंय, माझी हे झाली तरी नष्ट झाली तरी बिझनेस तरी चालेल पण मला त्याला पण, असा अॅटिट्यूड आता नाहीये. आपण वी आर आपण एका वेगळ्या जनरेशन मध्ये पोहोचलेलो आहे वेअर वी आर सपोर्टिंग इच अदर, बट दॅट इज द सेम वे वी नीड टू गो फॉरवर्ड बाय बीइंग वन, बाय बीइंग टुगेदर अँड बाय एकत्र आपले हक्क. आणि आपला हक्क येतो म्हणजे आपण खूप कष्ट करतो, महाराष्ट्रीयन आणि मराठी लोक खूप कष्ट करतो, तो आपला हक्क आहे, तो आपल्याला मिळायलाच पाहिजे.
नक्कीच
आपला महाराष्ट्र पण म्हणजे एवढा डेव्हलप व्हायला पाहिजे की मग हे जे गुणी मुलं असतात ते युएस आणि युके आणि जर्मनीला जायची गरजच नाही. मग त्यांना आपण मुंबई आणि पुण्याचे व्हिसा देऊ ना त्यांना. समजा ती व्हिसा प्रोसेस मिस होत असेल की व्हिसा प्रोसेस त्यांना फोमो होत असेल की नाही रे ती प्रोसेस तरी मला आवडायची वगैरे, आपण पुण्याचे व्हिसा काढू, मुंबईचे व्हिसा काढू, नाशिक, नागपूर, सातारा, कोल्हापूर, कोकणातले व्हिसा काढू. आपल्याला तिथे पोहोचायचंय वेअर आपल्याला असं वाटणारच नाही की गरजच नाही पडणार की मला कुठे बाहेर जायचंय. आपला महाराष्ट्रच गुड इनफ आहे आणि आपले मराठी लोकच गुड इनफ आहे.
राईट.
सो माझा त्याच एक सल्ला आहे, एकत्र
राईट. ऑन दिस नोट माझ्या वतीने सुद्धा, म्हणजे आत्ताच्या मराठी काका उर्फ आदित्य ब्रुकेनस्टाईन उर्फ आदित्य काकोडकर यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्याशी मी सुद्धा सहमत आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या सगळ्यामध्ये हा वाटतो की मराठी म्हणजे ही फक्त ज्यांना मराठी बोलता येते ते लोक नाही आहेत. मराठी लोक ती प्रत्येक माणसं आहेत जी आज महाराष्ट्राला घडवत आहेत, जी आज महाराष्ट्राच्या जी डी पीमध्ये, म्हणजे आपण देशाचा जी डी पी देशाचा जी डी पी असं खूप ऐकतो, पण महाराष्ट्रामध्ये जे उत्पन्न तयार होतं, जे इन्कम तयार होतं, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. तर ही सगळी आपली मराठी माणसं आहेत आणि यांना एकत्र घेऊन आता आपल्याला महाराष्ट्र कसा मोठा करता येईल याच्यावर आपण फोकस करूयात असं मराठी काकांचं म्हणणं आहे. आणि आय काइंड ऑफ अग्री विथ हिम. हे जरी मी इंग्लिशमध्ये म्हटले असले तरी आय अग्री विथ हिम. अँड ऑन दिस नोट आम्ही साइन ऑफ करतोय. सगळेजण मराठी काकांना आता तुमचा कंटेंट तुम्ही बघतच असता मराठी काकांचा, आणि हा पॉडकास्ट पण सगळ्यांनी ऐका आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला ते. सायनिंग ऑफ मराठी काका.